मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा त्वं अहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनी अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्र नेत्र येन द्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा अरुणेन्द्ररुद्रमरुतन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समरथं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजदुग्धमधुप स्वामि स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौतुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांत दांत सुदम् उत्तुंगलिम वत्सलम् सोहम बोधशुचिद्वपूर्ण सततम् तुरीयत्वमासादितम् वंदे त्वां मकरंदनाथ यतिनम् रक्षस्व दीनांकितम्। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
म्हणोनी अद्वय बोध पाटणी तेथ महानंदाची दाटणी मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावो लागती। किंबहुना ऐसैसे मुक्त कैवल्य सुदिवसे सदा लाही जे का प्रकाशे जयाचे नी। जो निजधाम व्योमींचा रावो उदयलाची उदय जत खेवो फेडी पूर्वादी दिशासी ठावो उदो अस्तुचा। न दिसणे दिसणे नसी मावळवी दोही झाकिले ते सैंघ पालवी काय बहु बोलो ते आघवी उखाची आनी। तो आहो रात्रांचा पैल कडू कोणे देखावा ज्ञान मार्तंडू जो प्रकाश्ये वीण सुरवाडू प्रकाशाचा। आपण मराठी वाचतोय बर का, मराठी ऐकतो आहोत, पण एक शब्द आपल्याला जर समजेल तर शपथ आहे। म्हणून या अद्वय बोध रूपी पट्टणामध्ये नगरामध्ये अत्यंतिक आनंद भरून राहिलेला आहे। तेथ महानंदाची दाटणी मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावो लागती। अद्वय म्हणजे दुसरा नसणं, एकच असणं। आपलं जे पाटण आहे, आपलं जे पट्टण आहे, तिथं दुसराच नव्हे तर 40 लाख लोक आहेत आपल्या व्यतिरिक्त। आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे नगर असं आहे की या नगरामध्ये एकच एक राहतो, इथं दुसरा कोणी नाहीच आहे। दुसरा नसल्यामुळं इथं अत्यंतिक आनंद आहे। जेव्हा दुसरा असतो तेव्हा शंका असते, जेव्हा दुसरा असतो तेव्हा भय असत, जेव्हा दुसरा असतो तेव्हा कोणता ना कोणता तरी विकार असतो। या अद्वय बोध रूपी म्हणजे दोन नसलेल्या एकत्व रूपी अशा बोधाच्या नगरामध्ये सहजच महानंद भरून राहिलेला असतो। ध्यानामध्ये हे घडत, ध्यानामध्ये दुसरा संपूर्णपणाने नाहीसा होतो, जगत नाहीस होत, स्वरूपाच्या अंगानी फक्त एकच शिल्लक राहतो, अस्तित्व मात्र, जाणीव स्वरूप, ज्ञप्ती मात्र, शांत स्वरूप, आनंद स्वरूप असा। आणि हे आपलं अस्तित्वानी किंवा केवल अस्तित्वानी असणं हेच सुखमय आहे, हेच आनंदमय आहे, याच्यापेक्षा आनंदमय दुसरं काहीही नाही। एवढंच नव्हे तर हे सुख कधीही संपू नये असं वाटतं. या सुखाचा कधीही कंटाळा येत नाही. या ठिकाणी दुसरा नसतो. दुसरा जर असेल तर सुखाच्या अनुभूतीच घेणं देणं हा प्रश्न येतो. मी तुम्हाला असं विचारतो की मला थोडी सुखाची अनुभूती तुम्ही द्याल का, कारण तुम्ही माझ्या पक्षी दुसरे असता आणि तुम्ही मोठे कृपाळू होऊन मला सुखाच्या अनुभूतीच देणं देता घेणारा मी असतो. पण जेव्हा मी एकटाच असतो आणि सुखमय असतो आणि दुसरा तिथं नसतोच, त्यावेळेला अर्थातच अनुभूतीचं सुखाच्या अनुभूतीचं घेणं आणि देणं हे संभवतच नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की घेण्या देण्याचा बाजार मंद होऊन जातो, मंदावतो, त्या व्यवहाराला मंदी येते. अशा प्रकारचं मुक्त कैवल्य, मुक्त असणं आणि केवल स्थितीमध्ये असणं, हाच कोणी एक सुदिवस सदा लाही जे का प्रकाशे जयाचे, ज्या सद्गुरु रूपी सूर्यांच्या सूर्याच्या प्रकाशामध्ये हा दिवस नेहमीच उगवलेला असतो, याला रात्र नसते. हा निजधाम रूपी आकाशामध्ये असणारा दिननाथ असतो, हा निजधाम व्योमींचा रावो, उदयलाची उदयजत खेवो, तो उगवल्या बरोबर, उगवल्यामुळं, उगवल्या बरोबर खेडी पूर्वादी दिशासी थाबो उदो असतूचा. तो उगवल्यावर अजून एक गोष्ट घडते. सूर्य उगवल्यानंतर सर्व दिशा स्पष्ट होतात. रात्री तुम्हाला दिशा माहीत नसतात, पूर्व कोणती ते माहीत नसतं. एका जंगलात तुम्हाला किंवा अनोळखी जागेमध्ये तुम्हाला नेऊन उभं केलं आणि जर विचारलं की इथं पूर्व कोणती हे दाखवा, तर तुम्हाला दाखवता येणार नाही. सूर्य उगवायला पाहिजे, मग तुम्हाला पूर्व दाखवता येईल. आणि मग त्याच्या विरुद्ध असेल ती पश्चिम इत्यादी, उजवीकडे असणारी दक्षिण, डावीकडे असणारी ती उत्तर, अशा सगळ्या दिशा स्पष्ट होऊन जातात. म्हणून प्राकृत सूर्याच्या उदयानंतर पूर्वादी सर्व दिशांचा ठाव स्पष्ट होऊन जातो. पण हा सद्गुरु रूपी सूर्य उगवल्यानंतर सर्व दिशाच संपून जातात. त्याप्रमाणे त्या सूर्याला उदयही आहे आणि अस्तही आहे, या सूर्याला अस्त नाही. न दिसणे दिसणे नसी मावळवी, न दिसणं आणि दिसणं, न समजणं आणि समजणं, अज्ञान आणि ज्ञान, अज्ञान ज्ञानासह मावळून जात, न दिसणं दिसण्यासह मावळून जात. त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये दिसणं आणि न दिसणं हे आमच्यावर अवलंबून असतं. आम्ही रस्त्याने जातो आणि कोणीतरी आम्हाला म्हणत की काय चांगली पाटी लागली, इतक्या स्वस्त वस्तूंचा सेल, पण आम्ही तो पाहिलेलीच नसते ती पाटी. म्हणजे सूर्याच्या प्रकाशामध्ये देखील काही गोष्टी आम्हाला दिसत नाहीत किंवा आम्ही पाहत नाही म्हणून आम्हाला दिसत नाहीत. काही गोष्टी आम्ही पाहतो ते आम्हाला दिसतात. बुद्धीच्या प्रकाशामध्ये देखील काही गोष्टी आम्हाला दिसतात आणि काही गोष्टी आम्हाला दिसत नाहीत. काही गोष्टी आम्हाला समजतात आणि काही गोष्टी आम्हाला समजत नाहीत. नावाडी गंगा पार करून नेत होता एका प्रवाशाला आणि तो गणिती होता. तो त्याला विचारत होता, गणिती म्हटल्याबरोबर शेठ सर हसतायत, दुसरं काही सांगू का? गणितातलं काय काय माहिती आहे काय काय माहित नाही असं तो त्याला विचारत होता. तो म्हणत होता की मला वर्गमूळ काही माहिती नाही, मला घनमूळ काही माहिती नाही आणि काय काय शब्द सांगायचे ते सर सांगतील. आणि तो गणिती म्हणत होता, तुला हे माहिती नाही, तुला ते माहिती नाही, तुझं कसं काय होणार? आणि तेवढ्यात जोराचा वारा सुटला, नाव वेडी वाकडी हलायला लागली. तो नावाडी म्हणाला की तुम्हाला पोहता येतं ना, तुम्हाला पोहणं काय ते माहिती आहे ना? तो म्हणाला मला माहिती नाही. आता त्या गणिताचा काही उपयोग नाही, ते गणित धरून करणार काय? तो म्हणाला मग आता तुमचं तुम्ही बघा. त्यामुळे कुठल्याही विद्येचं असंच आहे, कोणती विद्या आपल्याला येते कोणती विद्या येत नाही, कोणत्या बाबत आपल्याला ज्ञान असतं कोणत्या बद्दल आपल्याला ज्ञान नसतं. अज्ञान असणं हा दोष नाहीये आणि ज्ञान असणं एखाद्या वस्तूबद्दल एखाद्या गोष्टीबद्दल तर ही जरी चांगली गोष्ट असली तरी देखील फार मोठं श्रेष्ठत्व त्यांनी सिद्ध होईल असं नाही. कारण ज्ञान असतं तेव्हा अनेक गोष्टींबद्दल अज्ञान असण्याची शक्यताही असते. हा सद्गुरु रूपी सूर्य उगवल्या बरोबर अज्ञान आणि ज्ञान दोन्हीही मावळून जात. न दिसणे दिसणे नसी मावळवी. समर्थ म्हणतात की चर्मचक्षु ज्ञान चक्षु हा आघवाची पूर्व पक्षु, आत्मा ठाईंचा अलक्षु लक्षवेना. डोळ्यांनी जे दिसतं ते आणि ज्ञानानी जे समजतं ते हा सगळा पूर्व पक्ष आहे. ज्ञानदृष्टीने आत्मा दिसत नाही. ज्ञानदृष्टी हे बुद्धीला दिलेलं संबोधन आहे इतकंच आहे. आत्मा हा कशाचाच विषय नाही. आत्मा ठाईंचा अलक्षु. आत्म्याला ज्ञानानेही लक्षित करता येत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अज्ञान आणि ज्ञान हे दोन्ही जे समजल्यानंतर मावळून जातात. दोही झाकिले ते सैंग पालवी. आणि अज्ञान आणि ज्ञान दोन्ही नाहीसे झाल्यानंतर स्वरूप बोध प्रकट होतो. काय बहु बोलो ते आघवी उखाची आणी. ती तो उदयच वेगळा आहे. तो आहो रात्रांचा पहिलं कडू. इथपर्यंत मागच्या वेळेला आपलं झालं तर बरं का? काय झालं की मागच्या बुधवारी गणेश चतुर्थी, बरोबर आहे, गणपती उत्सव चाललेला होता म्हणून आपलं प्रवचन झालं नाही. आणि त्याच्या मागच्या बुधवारी चौथा बुधवार होता म्हणून प्रवचन झालं नाही. त्याच्या मागच्या बुधवारी म्हणजे तसं म्हणलं तर 3 आठवड्याची गॅप आहे. म्हणून एक दोन ओव्या थोडी लिंक तुमची लागावी म्हणून सांगायला गेलो तर तुम्ही पहिल्यांदाच ऐकल्यासारखं ऐकताय. तो अहोरात्रांचा पहिलं कडू कोणे देखावा ज्ञान मार्तंडू. जो प्रकाश शेविण सुरवाडू प्रकाशाचा तो ज्ञान सूर्य कोणी पहावा. दिवस आणि रात्र यांच्याही पलीकडे असणारा जो प्रकाशे वीण सुरवाडू प्रकाशाचा, प्रकाश म्हणजे ज्याच्यावर प्रकाश पडल्यानंतर प्रकाशासाठी प्रकाशावण्यासाठी योग्य, प्रकाशावयास योग्य अशी वस्तू म्हणजे प्रकाश. जसं सूर्य उगवतो आणि सर्व पृथ्वी जगत हे प्रकाश आहे, प्रकाशावयाला योग्य असं आहे, ते प्रकाशित होतं सूर्याच्या प्रकाशाने. आत्मज्ञानाचं तसं नाही, तो सद्गुरु रूपी सूर्य उगवतो आणि प्रकाशावयाला योग्य असं खरं म्हणजे काहीच नाही. आपल्या ठिकाणी जो स्वरूप बोध आहे, आपल्या ठिकाणी शुद्ध अस्तित्व जे आहे, ते आपलं आपण प्रकाशित होतं, ते स्वसंवेद्य आहे. सद्गुरु रूपी सूर्य देखील या कारणासाठी त्याला केवळ सहाय्यभूत होतो, पण प्रकाश मात्र ज्याचा त्याचाच, आत्म्याच्याच प्रकाशाने आत्मा प्रकाशित होतो. असं असल्यामुळं तो सद्गुरु रूपी सूर्य की ज्यांनी आत्मा प्रकाशित झाला, तो आणि ज्याच्यावर प्रकाश पडला आणि ज्याला बोध झाला त्याची एकरूपताच होते. तो वेगळा ज्ञान मार्तंड म्हणून सद्गुरु रूपी सूर्य वेगळेपणाने पाहताच येत नाही. त्या ठिकाणी गुरु आणि शिष्य एक होऊन जातात. भेदाभेद अवघे मावळले, गुरु शिष्य एकची झाले, असं त्या ठिकाणी होऊन जातं. म्हणून ज्याच्यावर प्रकाश टाकावा अशी वस्तू, त्याच्याशिवाय असणारा हा ज्ञान मार्तंड, आत्मा हा तर स्वयं प्रकाश, सद्गुरु रूपी प्रकाशाने सद्गुरु रूपी सूर्याचा प्रकाश पडल्यानंतर आत्मा हा स्वयं प्रकाशी, तोही त्या प्रकाशाशी एकरूप होऊन जातो. अशा प्रकारे प्रकाशे वीण सुरवाडू प्रकाशाचा, प्रकाश अशी कोणतीही गोष्ट नसताना प्रकाशाचा मात्र सुकाळ होऊन जातो. तया चित सूर्या श्री निवृत्ती, निवृत्तीनाथांची स्तुती आहे. त्या चित म्हणजे ज्ञान स्वरूप, चित म्हणजे जाणीव स्वरूप, चित म्हणजे चैतन्य रूप ज्ञप्ती मात्र. तया चित सूर्या श्री निवृत्ती आता नमो म्हणो पुढत पुढती, पुन्हा पुन्हा नमस्कार करू असं जर म्हणू गेलं तर जे बाधका येई जे स्तुती बोलाची, या बोलण्यामुळंच स्तुतीला बाधा येईल. या बोलण्यामुळंच स्तुती दूर राहील. याचं कारण जो स्तुती करतो आहे तो ज्याची स्तुती करायची आहे त्याच्या स्वरूपाशी समरस होतो तो स्तुती करता, म्हणून वेगळा कसा राहील. म्हणून स्तुतीनी देखील स्तुतीशी बाधकत्व येत. देवाचे महिमान पाहोनिया स्तुती तरी येई जे चांगावया, जरी स्तव्य बुद्धीसी लया जाईजे का. देवाचं म्हणजे गुरुदेवाचं महिमान महात्म्य पाहोनिया स्तुती तरी येई जे चांगावया, त्याचं महात्म्य पाहून स्तुती करता येईल, येणार नाही असं नाही, पण त्याची स्तुती करताना स्तुती स्तवन आणि स्तव्य हे जेव्हा एकरूप होतील तेव्हा खरी त्याची स्तुती होईल. वेगळेपणाने त्याची स्तुती होण्याची कोणतीही शक्यता नाही. जे जो सर्व नेणीवा जाणीजे, ज्ञानेश्वर महाराजांनी एका पुढे एक अवघड ओव्या लिहिण्याचा जणू चंग बांधलेला दिसतोय. जो सर्व नेणीवा जाणीजे, मौनाचिया मिठिया वाणीजे, काहीच न होनी आणीजे, आपण पयाजो, जो सद्गुरु रूपी सूर्य सर्व नेणीवा जाणीजे, नकारानीच खरं म्हणजे जो जाणला जातो, तो परमात्मा कसा आहे किंवा सद्गुरु तत्व कसं आहे ते या खांबासारखं आहे का नाही, ते या बैठकीसारखं आहे का नाही, ते या झाडासारखं आहे का नाही, ते या पक्षासारखं आहे का नाही, ते शेतासारखं आहे का नाही, ते धान्यासारखं आहे नाही, कशासारखंच नाही, न इति न इति असं नाही असं नाही, तुम्ही जे म्हणाल तुम्ही जे दाखवाल तसं ते नाही, ते पृथ्वी आहे का पृथ्वी नाही, ते आप आहे का आप नाही, ते तेज आहे का ते तेज नाही, ते वायू आहे का वायू देखील नाही, ते आकाश आहे का आकाश म्हणजे शून्य, आकाश म्हणजे अज्ञान, ते आकाश देखील नाही. वेदांनी त्याचं वर्णन हे असं नाही असं नाही असं नाही अशा करता केलं की त्यांच्या समोर ऐकायला बसणारे आमच्यासारखे होते. आम्हाला तर दृश्य जगत माहीत होत, दृश्य जगताशिवाय आम्हाला काही समजत नव्हतं, आणि वेद मात्र परमात्म्याबद्दल बोलत होते. आम्हाला समजेल असं जर काही बोलायचं असेल तर आम्हाला जे जे समजतं ते नव्हे असं सांगणं क्रम प्राप्त होतं. असं असल्यामुळं ते हे नव्हे हे नव्हे हे नव्हे असं सांगायला लागले. म्हणून वेद न इति न इति असं म्हणून वर्णन करायला लागले. जो सर्व नेणीवा जाणीजे, कशाच प्रकारचं नाही या सांगण्यामध्ये जो परमात्मा जाणला जातो, मौनाची या मिठिया वाणीजे, आणि खरं म्हणजे मौनानी ज्याचं स्तवन होत, मौनाच्या मिठीनी ज्याची स्तुती होते आणि बोलण्यानी तो तसा दूरच जातो. समर्थ म्हणतात की कितीही बोललं तरी देखील बोलणं हे मायेमध्ये येतं आणि तू मायेच्या पलीकडचा आहेस, तुझं वर्णन करणार कसं. ज्या ठिकाणी मौन होतं त्या ठिकाणी तू सापडतोस, त्या ठिकाणी तू तुझा गौरव वर्णीला जातो. उपनिषदामध्ये अशी गोष्ट आलेली आहे की शिष्य सद्गुरूंना विचारतो की भगवंतांनी आम्हाला ब्रह्माबद्दल सांगावं. सद्गुरूंकडे शिष्य जातो आणि म्हणतो की भगवंत आम्हाला ब्रह्माबद्दल सांगत, आणि सद्गुरु बसलेले असतात, शांत बसलेले असतात. तो पुन्हा एकदा तेच शब्द उच्चारतो. असं तीनदा घडतं तेव्हा गुरु असं म्हणतात की अरे मी तर तुला सांगतोच आहे, तुला ऐकता येत नाहीये, मौन हेच त्याचं स्वरूप आहे। त्याच्याबद्दल काही बोलण्यामुळं उणेपणा येतो, मात्र न बोलण्याने तो प्रगट होतो। ज्ञानेश्वर महाराजांनी देखील मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधो हाव, दिससी ते तुली माव भजो काई, असं म्हटलेलं आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी काहीही केलं तरी तुझं वर्णन करता येत नाही असं म्हणून याच्या आधी दोनदा हात टेकलेले आहेत गुरुस्तवन करताना। जरी प्रज्ञेचे मी आठिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे, तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल। प्रज्ञेमुळं किंवा बुद्धी कौशल्यामुळं गुरु सामर्थ्य वर्णन करू असं जर म्हटलं तर मोत्याला मुलामा चढवण्यासारखं होईल, तरी मोतिया भिंग देणे तैसे होईल। जो मूळ मोती असतो त्याच्यावर आणि काही चढवायला लागत नाही, आणि काही चढवायला लागतं त्या मोत्याला काय म्हणतात? कल्चर्ड, कल्चर्ड। बरोबर, त्याच्यावर आणि काहीतरी चढवलेलं असतं, आणि मूळ मोती जो असतो त्याच्यावर काही चढवायला लागत नाही। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बुद्धी सामर्थ्याने तुझं वर्णन करू असं जर ठरवलं तर ते मोत्या जे कल्चर्ड मोती हातात देण्यासारखं होईल। बरोबर की नाही? का साडे पंधरया रजतवणी तैशी स्तुतीची बोलणी, किंवा साडे पंधरया म्हणजे शुद्ध शंभर नंबरी सोनं, त्याच्यावर चांदीचा मुलामा दिल्यावर कसं होईल? नाही का आपल्यालाही हसू येतं ऐकल्यावर, सोन्याला चांदीचा मुलामा? उगियाची माथा ठेवीचे चरणी ह्याची भले, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। काही नाही, उगं राहून तुमच्या चरणांवर माथा ठेवणं हेच आपलं बरं। आणि दुजया थावो मोडे, जेथ परेशी वैखरी बुडे, तो तू मा कोणे तोंडे वानावासी, या लागी स्तुती सांडूनी आता, चरणी ठेवीचे माथा हेची भले। जो सर्व नेणीवा जाणीजे, मौनाचिया मिठिया वाणीजे, काहीच न होनी आणीजे, आपण या आपण पयाजो, काहीच न होनी आणीजे आपण पयाजो, जो तुमच्या समोर काहीच न होऊन असतो असा, तुमच्या समोर काही होऊन असणारे खूप माहिती आहेत। शिक्षकासमोर विद्यार्थी विद्यार्थी भावानी असतो, विद्यार्थ्यांसमोर शिक्षक शिक्षक भावानी असतो, काहीतरी होणं हा आपला स्वभावच आहे। घरी आम्ही आलो की आम्ही वडील असल्यामुळं आमचा दबदबा आणि कोणीतरी सांगायचा की ते आलेत आता जरा बोलू नको, म्हणजे आम्ही आलो म्हणून मुलांना धाक। कारण काय? आम्ही कोणीतरी होऊन आलेले असतो। आता बाबा आलेत आता जरा गप्पा आता बोलू नका, आम्हाला बरं वाटत, आम्ही काही होऊन घरी जातो। पत्नीच्या समोर आम्ही पती होतो, पतीच्या समोर आम्ही पत्नी होतो, मुलांच्या समोर आम्ही पिता होतो, माता होतो। खेळायला गेलो की खेळाडू होतो, खेळ पाहायला गेलो की प्रेक्षक होतो, काही होणं हे आमचं वैशिष्ट्य आहे. शुद्ध स्वरूप काहीही नसलेला, कसलीही उपाधी नसलेला मी असा आम्ही जवळपास कधीच नसतो, कधीच नाही. घरी आलो की घराचा मालक, गाडीत बसलो की गाडीचा मालक, रस्त्यावरून चालत जात असू तर पादचारी, चालताना आपल्या लक्षात येतं की कशाही गाड्या कसं काय लोक चालवतात कोण जाणे, आम्ही चालायचं कसं. आम्ही गाडीत असू तर आम्हाला असं वाटतं की काही अक्कलच नाही, कुठूनही कसेही जातात, आम्ही वेगाने जाणार कसे. जणू रस्ते आमच्या करता निर्माण केलेत आणि बाकीचे सगळे बॅग केलेत, कारण आम्ही वाहक, आम्ही गाडी चालवणारे असतो. आम्ही जेव्हा तटस्थ असतो तेव्हा आम्हाला काहीच नसतं, कोणीही धडपडू दे, कोणीही पडू दे, आम्हाला काय त्याचं. आम्ही फक्त पडदा सरकून घेतो आमच्या खिडकीचा, बस आमचा आणि जगाचा काही संबंध नसतो. पण असं करत असताना खाली मुलांचा रडण्याचा आवाज आला, त्याच्यात आमचा नातू आहे असं वाटलं तरी लगेच पडदा दूर करतो, आम्ही खाली पाहतो आणि नातू त्याच्यात नाहीये, मग झाला आम्ही परत पडदा लावून घेतो. कारण त्यावेळेला आम्ही आजोबा असतो, आम्ही कोणी ना कोणीतरी असतो. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत, काहीच न होनी आणि जे आपण पयाजो, काहीही न होता जो असतो असा आपल्या स्वतःला जो असा ठेवतो सहज अवस्थेमध्ये शुद्ध स्वरूपामध्ये केवळ अस्तित्वानी तो आहे. देहानी देखील आहोत असं नाही, अशा पद्धतीने तो असतो. सुखानी जसे क्षीरसागरामध्ये शांताकारम, भुजगशयनम, पद्मनाभम, सुरेशम, विश्वाधारम, गगन सदृशम, मेघवर्णम, शुभांगम विष्णू पहुडलेले आहेत, कशाशीच देणं घेणं नाही. किंवा कैलासावर आदिगुरु भगवान शंकर आहेत, आपल्या शिवस्वरूपामध्ये केवळ आहेत. तया तुझी या उपदेशासाठी त्या तुझ्या काहीच न होऊन केवळ अस्तित्वानी असणाऱ्या अशा तुमच्या तया तुझी या उद्देशासाठी स्तवनाच्या उद्देशाने पश्यंती मध्यमा पोटी सुनी परेसी ही पाठी वैखरी विरे, त्या तुझ्या अशा तुझ्या एवं गुण विशिष्ट म्हणजे काहीच नसलेल्या अशा तुमच्या स्तवनासाठी काय काय धडपड पश्यंती मध्यमा पोटी सुनी परेसी ही पाठी वैखरी विरे. वैखरी म्हणजे प्रगट वाचा, आपण जे बोलतो त्याला वैखरी असं म्हणतात, म्हणजे जिव्हा ओष्ठ दंत टाळू याच्यावर आघात होऊन शब्द बाहेर पडतात त्याला वैखरी असं म्हणतात. पण ही जी वैखरी आहे ती वैखरी बोलत असताना त्याच्यात आणि कशा कशाचा तरी संबंध असतो. त्याचा संबंध असतो मनाशी, मनाचा संबंध असल्यामुळं त्या वैखरीच्या बोलण्याचा मध्यमेशी संबंध असतो. म्हणून मध्यमा ही एक वाचा सांगितलेली आहे. वैखरीचा जसा मनाशी संबंध आहे तसा हृदयाशी संबंध आहे. अंतःकरण वृत्तींशी किंवा अंतःकरणाशी संबंध आहे असं असल्यामुळं त्या वैखरीच्या बोलण्यामध्ये जसा मध्यमेचा सहभाग आहे तसाच पश्यंतीचाही सहभाग आहे, हृदयाचाही सहभाग आहे. आणि हृदयाचा जसा सहभाग आहे तसं हृदयाच्या बरोबरीने म्हणजे पश्यंतीच्या बरोबरीने आणि मनाच्या बरोबरीने अजून बोलण्याच्या स्फूर्तीचाही संबंध आहे, म्हणून परेचाही संबंध आहे. त्याला परावाणी असं म्हणतात. तिथून बोलण्याची स्फूर्ती निपजते, ती हृदयाच्या ठिकाणी येऊन मनाच्या योगानी वाणीतून म्हणजे वैखरीतून बाहेर पडते. अशा रीतीने आमचं जे बोलणं आहे ते परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशा प्रकारे बाहेर पडतं. तया तुझ्या उद्देशासाठी, तुझ्या स्तवनाच्या उद्देशाकरता म्हणून पश्यंती मध्यमा पोटी सुनी परेसी ही पाठी वैखरी विरे. मध्यमा आणि पश्यंती पोटात घालून बोलण्याच्या मूळ स्फूर्ती सकट वैखरी देखील नाहीशी होते, कामाला येत नाही. तया तूते मी सेवकपणे लेववी बोलके या स्तोत्राचे लेणे हे उपसहावे ही म्हणता उणे अद्वयानंदा. अशा तुझ्या स्तुतीसाठी म्हणून खरं म्हणजे सेवकत्व अंगी बाणवून लेववी बोलके या स्तोत्राचे लेणे मी काही एक स्तोत्र किंवा स्तोत्र रूपी अलंकार हा तुमच्यावर चढवतो आहे जो काहीच न होऊन असतो. अशा तुझ्या स्तुतीसाठी स्तवनासाठी मी बोलके या स्तोत्राचं जणू लेणं अलंकार करून तुम्हाला घालतो आहे. हे उपसहावे ही म्हणता उणे अद्वयानंदा. आता हे सहन करावं असं मी तुम्हाला प्रार्थना करून सांगणं म्हणजे देखील हे अद्वयानंदा ज्या ठिकाणी द्वैत मावळत तिथला आनंद उपभोगणाऱ्या अशा हे सद्गुरु राया तुम्हाला ते सहन करावं असं म्हणणं हे देखील तुम्ही खरं म्हणजे अशा प्रकारचं स्तोत्राचं लेणं चढवून उणं आणण्यासारखं आहे. कारण तुमच्या पक्षी सहन करणं आणि न करणं असं त्याच्यात काही नाहीये. कारण तुमच्या पक्षी दुसरा कोणी नाहीच आहे. आमच्या पक्षी आम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने पाहतो त्या पद्धतीने आम्ही द्वैतात पाहतो, म्हणून आम्ही तुमची स्तुती करतो. तुमच्या परीने तुमच्या पक्षी दुसरा कोणी तुम्हाला नाहीच आहे, त्यामुळे सहन करा असं म्हणणं देखील उणच आहे. परी रंके अमृताचा सागरू देखील या पडे उचिताचा विसरू, मग करू धावे पाहुणेरू शाकांचा तया. रंक म्हणजे काही ज्याच्या जीवनात नाही, गरीब. गरिबी बद्दल आपण बोलायला नको असं मला वाटत, कारण बोलणं ही दांभिकतेमध्ये येईल आणि ऐकणं देखील दांभिकतेमध्ये येईल. मला असं कळलं की बंगालमध्ये किंवा बांगलादेशामध्ये अजून अशी गरिबी आहे की गावातल्या सगळ्या बायका सूर्योदयाच्या पूर्वी उठून स्नान करून आपली वस्त्र धुवून ओली वस्त्र अंगावर घालतात आणि अंगावर वाळवतात. एकदा दिवस उगवला की त्यांना स्नान करता येत नाही, एकच वस्त्र असत. ऐकणं आणि बोलणं दोन्ही दांभिकतेमध्ये जाईल. गरिबीचं जर वर्णन करायचं ठरलं तर आपल्याला काय त्याचं या भावनेने आपण ऐकू, या भावनेनेच आपण बोलू. अशा रंकांनी अमृताचा सागर पाहिला. परी रंके अमृताचा सागरू देखील या पडे उचिताचा विसरू. त्याला अमृतच माहिती नाही, इतकं उत्तम पक्वानच त्याला माहिती नाही, माहीतच नाही. तुम्ही असे कधी प्रश्न विचारल्यानंतर उत्तर ऐकलेत की बासुंदी हवीये का, तर ते काय असतं असं कधी ऐकले? गुलाबजाम हे काय असतं असं कधी ऐकलंय? पण ज्याला हे माहीतच नाहीये त्याला जरी बासुंदी किंवा गुलाबजाम असं काही दिसलं तरी देखील त्यांनी पाहुणचार करावा हे कळतच नाही, त्याला माहीतच नाही. मग करू धावे पाहुणे रू शाकांचा तया, असं म्हणून त्याला माहीत असलेल्या परसातल्या भाज्या कुठून तरी खुडून आणतो. वेळ संपली आणि त्यांनी तो पाहुणचार करतो असा रंक. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेथ शाकू ही कीर बहुत म्हणावा, भाजीपाल्याच्या योगानी पाहुणचार केला हेही फार म्हणावं, हे खूप झालं. तयाचा हर्ष वेगूची तो घ्यावा, तो करतो हेच खूप आहे. त्याच्या ठिकाणी जो हर्ष झालेला आहे तर त्याच्या मागचा भाव तुम्ही केवळ पाहावा. उजळोनी दिव्य तेजा हातीवा, सूर्य उगवल्यानंतर सूर्याला ओवाळणारे कितीतरी आहेत, संप्रदाय आहेत सूर्याची पूजा करणारे. उजळोनी दिव्य तेजा, सूर्य उगवल्यानंतर त्या सूर्याला निरांजनानी ओवाळणारे पुष्कळ आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सूर्याला काय ओवाळणार, पण ते भक्तीची पहावी, पण त्याच्या ठिकाणी असणारी भक्ती लक्षात घ्यावी, बाकी काय लक्षात घेणार. बाळा उचित जाणणे होये तरी बाळपणची के आहे. लहान मुलाला उचित अनुचित जर समजत असेल तर मग बाळपण काय उरलं. परी साचची येरी माये म्हणून तोशे, पण तो कसाही जरी वागला तरी आईला जसं समाधानच होत. हा गा गावर असे भरले पाणी पाठी पाय देता आले. गावर असं म्हणजे काय काय असेल काही नाही त्याच्यात सांगतायत. नाल्यातलं पाणी, सांड पाणी आणि वाटेल ते ज्या पाण्यामध्ये मिसळलंय असं पाणी. असं पाणी पाठी पाय देत आले, गंगेच्या अंगावर चढलं. गंगा वाहत असताना गावातलं ते गंगा काय म्हणितले परते सर. त्या पाण्याला गंगा शी मला तू शिवू नको असं म्हणते. जी मला वाटलं ते कन्क्लूड करतील, पण त्यांच्या उपमा संपत नाही, पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 स्वामी जी नारायण. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.